Step into modern luxury at Langham in Grandview. Your boutique, studio plus suite awaits with a premium kitchen, spa-inspired bathroom, and elevated finishes throughout. Just steps from your door, lounge poolside in a private cabana, unwind in the hydrotherapy spa, perfect your swing with virtual golf simulators, or visit the fitness center for a Peloton ride. Availability at Langham is limited. Reserve your studio plus suite today at livepreferred.com.
Hubhopper Originals.
चालू करण्या तत्पूर्वी हा पॉडकास्ट आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आधीच सांगतो कारण तुम्ही नंतर विसरतात राव. बघा, शेअर करायला विसरू नका. नमस्कार, तुम्ही जर सुशांत घाडगे या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत तिथे एक बेल आयकॉन आहे ते दाबा, जेणेकरून जेव्हा जेव्हा मी लाईव्ह येईन किंवा नवीन व्हिडिओ पोस्ट करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. थोडे टाइम के लिए अपन को लगा अपन सुशांत है. मूर्ख माणूस, साष्टांग नमस्कार, बी पियू पिंग्या. मचाएंगे करण्यासारखं आमच्या आयुष्यात काहीही घडलेलं नाही हे खूप 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 जास्त छान वाटतं त्याच्या तोंडातून ऐकायला, असं आपला लाडका कलाकार, स्टँड अप कॉमेडियन, युट्यूबर सुशांत घाडगेशी आज आपण गप्पा मारणार आहोत. हे हाय, आय एम ओमकार चौधरी अँड वेलकम टू हाऊस ऑफ जोश सीझन टू, युअर अनबाउंडेड डोस ऑफ जोश इन असोसिएशन विथ पॅन आउट मीडिया. हाय सुशांत, कसा आहेस?
हाय उत्तम, मी मस्त आहे, तू कसा आहेस सांग.
मस्त मस्त, आणि मी खूप तुझ्या तोंडातून असं हसत होतास ते आय कुड हिअर यू व्हाइल आय वॉज डुईंग द इंट्रोडक्शन.
कारण मला, अरे मी असं काय माहिती, तू चांगलं करत होतास, माझ्यासारखंच बोलत होतास, त्यामुळे मला ते असं हसायला लागलं की माझी वाक्य दुसऱ्याच्या तोंडी ऐकताना.
आणि बाकी कसं काय, हाऊ इज लॉकडाऊन ट्रीटिंग यू?
ऑनेस्टली माझ्या बाजूने लॉकडाऊन खूप छान चाललंय माहितीये. म्हणजे बाहेर जे चाललंय ते खरंच वाईट आहे, किंवा त्याची दाहकता आहे, मला जाणीव आहे. पण माझ्या बाजूने बरं चाललंय, मी घरी बसतोय, कॉन्टेंट क्रिएट करतोय, पोस्ट करतोय, रेग्युलर चालूच आहे.
हो, इव्हन मला स्वानंदी तेच म्हणाला की सुशांत इज युटिलायझिंग इज लॉकडाऊन इन अ मच मोर इफेक्टिव्ह वे, कारण का एक चांगला त्याला पुशही मिळतोय आणि त्याबद्दल आपण बोलणार आहोत इन अ लॉंग रन इन द पॉडकास्ट. पण माय व्हेरी फर्स्ट क्वेश्चन टू यू इज की आज अचानक असं कसं काय येणं केलं तुम्ही?
आज मी तुझे दोन पॉडकास्ट ऐकले होते आणि मला वाटत होतं की आज आपण ओमकरला भेटूयात, म्हटलं गप्पा मारत जरा. हाऊस द जोश हा, मी खरंच ऑनेस्टली मी तुझे दोन पॉडकास्ट ऐकले होते आणि मला एंगेजिंग वाटले होते, मी असं म्हणत कधीतरी बोलवेल हा, आणि आज तो सोन्याचा दिवस उगवला माझ्या.
आम्ही रिअली धन्यवाद, रिअली लाईक यु नो ब्लेस्ड असं फील करतो मी सध्या. आणि काय म्हणते युट्यूब फॅमिली, लाईक 45K पर्यंत पोहोचत आली आहे, सो हाऊ इज द फील, हाऊ इज द जोश?
अरे खूप भारी वाटतंय मला. म्हणजे एक तुला मी मराठीतून चालणार आहे कंटिन्युअसली, तुला विचारतो एकदा. हा तर मला कमाल वाटतंय, कारण मला लांब लांब पर्यंत वाटत नव्हतं सुरुवातीला की युट्यूब एवढ्या पटकन एवढं ग्रो होईल मागच्या 4-5 महिन्यांमध्ये. पण अचानक ते झालं चुकून लॉकडाऊन मुळे, तेव्हा एक हाईप होती, सगळंच बंद झालं होतं आणि ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणा किंवा युट्यूबवर व्हिडिओ सगळे खूप बघायला लागले होते आणि त्याचाच फायदा झाला. सो आता तरी मी खुश आहे, बघू आता पुढे काय होते माहिती नाही.
वंडरफुल यार, वंडरफुल. आणि देयर इज सेइंग दॅट की पीपल से की युट्यूब इज गेटिंग सॅच्युरेटेड, बहुत लोग आ रहे एंड देयर इज नो मनी दॅट इज फ्लोइंग इन, तर मग तुझं काय थॉट्स आहेत या सगळ्या सिनॅरिओजला? सो व्हॉट डू यू थिंक अबाउट ऑल द सिनॅरिओ?
ऍक्च्युली युट्यूब सॅच्युरेट नाही हुआ है, वहां पे ट्रॅफिक बहुत है. मतलब सैचुरेशन अलग होता है कि मतलब बहुत हर एक्सट्रीम में बहुत कुछ तो अच्छा कंटेंट है, ऐसे बिल्कुल नहीं है. मतलब बहुत लोग कंटेंट क्रिएट कर रहे हैं लेकिन अच्छा कंटेंट नहीं है वहाँ पे. अगर आप देखो तो मतलब टाइप्स ऑफ कौन से भी पहली कंपनी इस्टेब्लिश हो जाए तो चैनल शुरू हो जाए तो वो सब टाइप्स ऑफ वाला कॉन्टेंट करते हैं, टाइप्स ऑफ पीपल, टाइप्स ऑफ यू नो, हर टाइप्स ऑफ वाले कॉन्टेंट करते हैं और उसका ट्रैफिक जमा होता है. लेकिन क्वालिटी वाइज इतना ज्यादा नहीं है, क्वान्टिटी बहुत है. तो अभी मुझे लगता है कि हिंदी में स्पेस बहुत है लेकिन उससे ज्यादा स्पेस मराठी में, तो इसलिए तो मैं मराठी में कर रहा हूँ.
राइट, आणि तू मराठीत खूप छान बोलतोस, तू प्लीज यू कंटिन्यू इन मराठी यार.
हा, मला खूप कम्फर्टेबल ऍक्च्युअली मराठी मध्ये बोलतो
ऍक्च्युअली, आणि तू खूप छानही बोलतो आणि ते ऐकावं असं वाटतं, तर प्लीज कंटिन्यू इन मराठी. आणि
नक्की नक्की,
लेट यू गेट इन टू युट्यूब, म्हणजे असं कोणती थॉट आली की जेव्हा तुला वाटलं की नो वी शुड ट्राय युट्यूब, किंवा आपण ऍटलीस्ट एक ट्राय केलं पाहिजे, वी शुड गिव्ह इट अ शॉट?
मी आधी स्टँडअप करत होतो किंवा मी आधी थिएटर खूप वर्ष केलं होतं, तर मी असा माझ्याकडे कॉन्टेंट डिलिव्हर करण्यासारखं खूप आहे. म्हणजे आता मी भाडीपासोबत जरी वेगळ्या वेगळ्या प्रोजेक्टसाठी असोसिएट असलो फिल्म रायटिंग म्हणा किंवा जे काही सिरीज लिहितोय मी सिरीज डेव्हलप करतोय तर हे सगळं करून सुद्धा माझ्याकडे काहीतरी कॉन्टेंट राहतोय जो मला वाटतं की ह्या कुठल्याही फॉर्मॅटमध्ये बसत नाही मग त्याचं काय करायला हवं तर मग म्हटलं की आपण एक युट्यूब चॅनल सुरू करू जिथे मला हवंय तशा प्रकारचं कॉन्टेंट मी टाकू शकतो मग स्टँडअप असेल रँट असेल रिॲक्शन व्हिडिओ असतील स्केचेस असतील जे मला वाटतं ते फक्त माझ्या आजूबाजूला फिरणारा कॉन्टेंट असेल जो स्पेसिफिकली माझ्यासाठी असेल असं काहीतरी मग म्हणलं युट्यूब चॅनल बेस्ट प्लॅटफॉर्म आहे जिथे मराठीत आता कोण जास्त करतही नाहीये एक्सपेरिमेंट पण करत नाहीये मग का नको
एक्झॅक्टली एक्झॅक्टली आणि मला हेच सांगायचं की मीही बऱ्याचशा कलाकारांशी बोललो आणि त्यांना एक वाटतं की युट्यूब एक फ्रीडम आहे कारण का नॉर्मली जर तुम्ही फिल्म मध्ये काम करत असाल तर तुला डिरेक्टर जसं म्हणतोय तसं तुला वागावं लागतं किंवा ते स्क्रिप्टला यू कांट से की मी हे नाही बोलणार मला ते बोलायचंय तर इकडे कुठेतरी तुम्ही जे काय आहात ऑनेस्टली जेन्युअनली तू जो काही सुशांत आहेस तो तू लोकांपर्यंत पोहोचवतोयस तो आय थिंक ती एक फ्रीडम किंवा ती तुला लिबरलनेस तुला मिळतो इथे
हो नक्कीच कारण तिथे खूप तुम्ही दुसऱ्यांच्या विजन साठी काम करत असता कुठलाही प्लॅटफॉर्म घे म्हणजे फिल्म जो डिरेक्टर असेल त्याच्या विजन साठी त्याचं विजन जे आहे त्याचा मी फक्त कॉम्प्लिमेंटरी भाग आहे छोटासा भाग असणार आहे पण इथे तसं नाहीये इथे मी ठरवणार आहे की मला काय गोष्ट सांगायची किंवा मला काय स्केच करायचंय सो ह्याला स्वतःचा व्हॉइस क्रिएट होण्यासाठी पण खूप उपयोग होतो आणि फ्रीडम ही एकमेव गोष्ट आहे की जे कलाकाराला मूळ लागतंच ते सोडून दुसरं काही नको असतं ऍक्च्युली
नक्कीच खरंच नक्कीच आय रेझोनेट विथ यू आणि जर मी तुला विचारलं की हाऊ वुड यू डिफाईन सुशांत घाडगे तर काय म्हणशील तू हाऊ वुड यू डिफाईन
यार असं स्पेसिफिकली मी खूप काय काय करतो रे म्हणजे आता मी एक तर पहिल्यांदा ऍक्टर आहे मी सगळ्याच्या मुळाशी मी ऍक्टर आहे
नाही त्यातून पहिले तू इंजिनियर आहेस
हा पण हा मी इंजिनिअरिंग जीवन ऍक्टिंगच केलं
सारखं टू क्रिएट अ जोक ओव्हर की आपण आधी इंजिनियर आणि मी पण इंजिनियरच आहे सो आय कॅन रिअली रिलेट विथ यू
कमाल सगळे इंजिनिअरिंग सोडून वेगळंच काहीतरी
करत खरंच
बेसिकली आपण करू शकतो हा एक त्यातला प्लस पॉईंट आहे
नक्कीच नक्कीच ते काय आणि हो सॉरी टू इंटरप्ट बट इंजिनियर ऍक्टर आहे आणि प्लीज कंटिन्यू
मी मुळाशी ऍक्टर आहे म्हणून मी चांगला रायटर आहे आणि म्हणून मी चांगलं स्टँडअप करू शकतो मुळात बेसिक मी ऍक्टर चांगला आहे म्हणून बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत मी रायटर आहे म्हणा स्टँडअप करतोय व्हिडिओ क्रिएट करतोय एडिट करतोय किंवा स्क्रीन प्ले थोडेफार लिहितोय हे सगळं चांगलं होण्यामागचं कारण हे सगळं आहे मी कारण मी ऍक्टर चांगला आहे सो असं काहीतरी थोडस तोडक मुडक मी डिफाईन करण्याचा प्रयत्न केला असं
नाही नाही डेफिनेटली तू खूप छान रीत्या डिफाईन केलं आणि आय फील की वेन यू से की तू ऍक्टर आहेस त्यावेळेला द फर्स्ट थिंग दॅट कम्स टू माय माइंड इज द ऑब्झर्वेशन स्किल की आपण लोकांना ऑब्झर्व करतो की एका सर्टन रिॲक्शनला ते कसं काय अनुभवतात किंवा एक सर्टन इव्हेंट हॅज टेकन प्लेस हाऊ दे विल रिॲक्ट टू इट आणि हे ते सगळं आपण अनालाइज करून त्यानंतर कुठेतरी आपण कॉन्टेंट क्रिएट करत असतो
एक्झॅक्टली बरोबर
नक्कीच आणि तुझे सध्या स्केचेस करतोय की रायटिंग अ ओपन लेटर टू पीपल तर त्याचा प्रतिसाद कसा आहे तुला कारण आय रिअली वॉन्ट टू आस्क यू कारण का दॅट इज द ओनली सेगमेंट ते बघून मला वाटलं की नाही आय वॉन्ट टू स्पीक टू सुशांत आणि कसं काय चेंजेस होत आहे वेन इट्स कमिंग टू द अँबियन्स अराउंड
अरे ते एक तर रँट आहे म्हणजे मी रागात बोलत असतो सगळं त्यामुळे ओपन लेटर आणि ते असं पण नाही की सिरियस ओपन लेटर आहेत ते असे फनी ओपन लेटर आहेत म्हणजे मी जिनपिंगला ओपन लेटर लिहितो आणि त्याला पिंग्या वगैरे बोलतोय सो ऑनेस्टली आज भारतात खूप जण असे आहेत की ज्यांना असं एकेरी त्यांना बोलवायचं आहे पण हे करत असताना लोकांना खूप रिलेटेबल वाटतं कारण त्यांना असं असतं की दिवसभर ते त्यांच्या कामात असतात वैतागलेले असतात कुठेतरी कोणीतरी सांगतं की बॉयकॉट चायना करायला सांगितलंय मग ह्या सगळ्यात मी जेव्हा बोलतो बेसिकली मी त्यांना जे म्हणायचं असतं ते खूप चांगल्या पद्धतीने आर्टिक्युलेट करतो आणि त्यातून जोक क्रिएट करतो सो रँट पण होतं आणि त्यांना समाधान पण मिळतं अरे फनी आहे काहीतरी आणि त्यात पण छोटं काहीतरी इंटिग्रेशन मी ट्राय करतो करण्याचं की तुम्ही आत्ता इथं बसून बॉयकॉट चायना केलं तर ऑलरेडी घरातली टीव्ही फोडू नका रे
फोडू नका हो नाही तुम्ही रस्त्यावर याल
हो ना हे पण थोडं मी प्लग इन करण्याचा प्रयत्न करतो की बाबा थोडं डोळ्यात अंजन घालण्यासारखं आहे की असं आंधळेपणाने गोष्टी करू नकात
खरंच खरंच आणि ते कुठेतरी एक ड्राईव्ह करतात एक चेंज राईट कारण कुठेतरी ते लोकांच्या मनामध्ये बसलेलं आहे ते रिलेटेबल आहे कॉन्टेंट अँड दॅट इज टीचिंग पीपल समथिंग
हो एक्झॅक्टली कारण हसता तू काय म्हणतात त्याला की तू सांगितलीस ना गोष्ट की तुम्ही असं करा लोक नाही करत मग तू त्यांना जाणीव करून दिलीस ना की बाबा असं व्हायला हवं तर मग त्यांना जाणीव तू बदलता येत नाही माहितीये तू एकदा जाणीव झाली माणसाला की तू चेंज नाही करू शकत त्याला ते तुझ्या आयुष्यभर राहतं सो ते जर कॉन्टेंट थ्रू मी करू शकलो ना तर खूप लॉंग टर्म इम्पॅक्ट पडतो त्याचा
नक्कीच नक्कीच आणि जसं आपण लास्ट क्वेश्चनला म्हणत होतो की यू आर एन इंजिनियर, तू तुझं इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि त्यानंतर या क्षेत्रात तू पदार्पण केलेलं आहेस, तर हा जर सगळा तू जर्नी बघितलास तर पूर्वी काय असायचं की लोक म्हणायचे की अरे ही इज अ इंजिनियर, त्यांनी फक्त आयटी किंवा मेकॅनिकल जो काय टेक्निकल जॉब आहे तो करावा. पण आता जर बघितलं की मोर इंजिनियर्स आर देअर इन टू कॉन्टेंट क्रिएटिंग, ऍक्टिंग आणि हे जे परफॉर्मिंग आर्ट्स या क्षेत्रामध्ये आहेत, तर कुठेतरी लोकांचा हा व्ह्यू पॉइंट चेंज होतोय का, त्यांचे ओपिनियन्स चेंज होतोय का की लाईक इंजिनियर कॅन ऑल्सो अडॅप्ट टू अ आर्टिस्टिक वे अँड ही कुड आर्टिक्युलेट दिस थिंग.
ऑनेस्टली हे फक्त इंजिनिअरिंग पुरतं मर्यादित नाहीये बरं का, हे सगळ्याच बाबतीत आहे. मला वाटतं कुठलाही माणूस कुठल्याही क्षेत्रात करणारा काम हा आर्टिस्ट होऊ शकतो, का नाही होऊ शकत. आर्टिस्ट म्हणजे आपण थोडी ना ढगातून पडलेलो असतो, आपण काहीतरी सगळ्यांकडे त्या आपण काय होतो, आपण जे समाजात घडत असतं त्याच्यावर रिॲक्ट होत असतो वेगळ्या वेगळ्या प्रकारे, आणि मोस्टली खूप आर्टिस्टिक पद्धतीने रिॲक्ट होत असतो बरोबर. तर नॉर्मल जी माणसं असतात वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात करणारी काम, ती सुद्धा रिॲक्ट होत असतात, फक्त त्यांना ते आर्टिस्टिक पद्धतीने कसं करायचं हे येत नसतं. सो तू थोडे वर्ष मेहनत घेतली कुठल्याही क्षेत्रात, आणि कुणीही, मी म्हणतो की चल इंजिनियर सोडू द्या, एखाद्याचं किराणा मालाचं दुकान आहे त्याने सुद्धा मेहनत घेतली तर तो सुद्धा आर्टिस्ट होऊ शकतो. सो पर्स्पेक्टिव्ह हा लोकांचा आता टिकटॉकच्या छोट्याशा भागामुळे ते चांग टिकटॉकची ती एकमेव बाजू आहे की लोकांना ते पटले आता की नाही का एक माणूस आहे ज्याचा एक रॅन्डम नाचतानाचा व्हिडिओ खूप फेमस झाला होता, मरियम ओडिसुझा वगैरे सगळ्यांनी त्याच्यासोबत कोलॅब केले होते. सो तेव्हा त्याला कोणी विचारलं नाही की तू कुठल्या क्षेत्रात काम करतोस. सो हे मला वाटतं फक्त इंजिनिअरिंगच नाही, प्रत्येक क्षेत्राविषयी लोकांचा पर्स्पेक्टिव्ह हळूहळू बदलायला लागलाय की बाबा तू आधी काही शिकला असशील पण आता गेल्या 2 वर्षात तू हे काम करतोस, तू अचीव हे केलेस, तो यस तू ह्या क्षेत्रात चांगलं काम करू शकतो.
नक्कीच नक्कीच. आणि इंजिनिअरिंग म्हणायचं झालं तर लॉट ऑफ असाइनमेंट आणि धमाल या दोन गोष्टी आणि कॅन्टीन आणि लायब्ररी आणि तो फॉयर एरिया हे सगळं लक्षात येतं. जर तू तुझ्या इंजिनिअरिंग विषयी जर बोलायचं झालं थोडक्यात, कसं होते तुझे 4 वर्ष?
यार मी अजिबात चांगला नव्हतो इंजिनिअरिंग.
आणि कुठून केलंयस?
मी एक सांगली इस्लामपूर म्हणून शिवाजी युनिव्हर्सिटी मधून मी इंजिनिअरिंग केलंय.
अच्छा.
पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर या भागात. सो मी तिकडून थिएटर पण करायचो. तर इंजिनिअरिंग अजिबात म्हणजे मला आता आठवत पण नाही कुठले सब्जेक्ट होते काय. मी खूप आदल्या दिवशी अभ्यास करून दुसऱ्या दिवशी पास होणारा मुलगा आहे. इवन मी 4 वर्ष खूप फोकसने थिएटर करत होतो, तिथे एक थिएटर ग्रुप मी इस्टॅब्लिश केला होता आणि त्यामुळे माझे असाइनमेंट वगैरे सगळे ज्युनियर लिहायचे, मी त्यांना लिहायला द्यायचो. सो काहीही माहिती नव्हतं, मला आठवणार पण नाही आता त्यातले काय. पण खूप अशी उडती उडतीच केले, असं काही सिरियसली नाही झालं माझ्याच्याने ते.
अच्छा. आणि मग तुला कधी असं वाटलं की आपण इंजिनिअरिंग करतोय पण आपण या कला क्षेत्राकडे पण लगे नो थोडा कल घ्यावा?
ऑनेस्टली मला 12वीचा रिझल्ट लागल्यावर अंदाज होता की मला तेव्हापासून थोडंफार फॅसिनेशन होतं. मी नाटकं बघायला जायचो किंवा नाटक कसं होतं ह्याचा थोडाफार अभ्यास करायला लागलो होतो. पण असं होतं की माझ्या घरात लांब लांबपर्यंत कुणी आर्टिस्ट नाहीये किंवा माझ्या माहितीत सुद्धा कुणी आर्टिस्ट नाहीये, त्यावेळी नव्हतं म्हणजे जेव्हा 12वीला होतो. तू ह्या क्षेत्राकडे जाणं ह्यासाठी गाईड करायला कोणी नव्हतं.
राईट.
आणि इंजिनिअरिंगचं असं होतं की माझं मॅथ्स चांगलं होतं, फिजिक्स माझं बरं होतं आणि एक बॅकअप प्लॅन म्हणून असं ठरलं घरात की तू इंजिनिअरिंग कर जेणेकरून एक नाही का आधी आपले आई वडील नाही का बीए कर मग पुढचं पुढे बघ. तसं
इंजिनिअरिंग आहे खरं. इंजिनिअरिंग इज नॉट अ सस्टेनेबल करिअर पण एका बॅकअप ऑप्शन म्हणून झालेला आहे कारण का सगळे जण आली करतात
आताच्या काळाचं ते बीए आहे बेसिकली बीए
एक्झॅक्टली.
आणि मग ते केलं तो तेवढा डिसिजन होता. मग मी जेव्हा ऍडमिशन घेतलं त्यानंतर मी थिएटरच करायला लागलो फुल टाइम.
वंडरफुल. आणि जर आता आपण बघितलं की ऍज अन आर्टिस्ट हाऊ डू यू मेजर सक्सेस, कारण मला हा कुठेतरी एक गहन विषय वाटतो की आपण प्रत्येकाची आयुष्य एक वेगळी असतात. आय एम अ पॉडकास्टर, कोणी एक युट्यूबर आहे, टिकटॉकर सॉरी RIP, आणि मग त्याच्यानंतर समान इज अ स्टँड अप कॉमेडियन. तर प्रत्येकाचा जो एक स्केल असतो सक्सेस मेजर करण्याचा तो एक वेगळा असतो. तर मी जर तुझ्या केसमध्ये विचारलं तर हाऊ डू यू मेजर सक्सेस?
ऑनेस्टली म्हणजे हे खूप काय म्हणतात त्याला सक्सेस, आपल्याला सवय झाली की एक चित्रपटांमध्ये नाही का 3 तासानंतर सक्सेस म्हणजे काहीतरी खूप मोठं दिसतं आणि आपण ड्रीम पण असंच करून बघतो की सक्सेस असंच काहीतरी असेल. पण मला वाटतं कालच्या पेक्षा जर मी आज चांगलं काम करतोय आणि कुठेतरी पुढे जातोय थोडा इंचभर तरी, तर मला वाटतं ते सक्सेस आहे. सो माझ्या लेखी हेच आहे की मी काल काय काम करत होतो, आता मागच्या 6 महिन्यांपूर्वी मी ठरवलं होतं की मी युट्यूब चॅनल सुरू करणार. आज जवळपास 6 महिन्यांनी कन्सिस्टंटली करत 45,000 पर्यंत पोहोचतोय, माझ्यासाठी सक्सेस आहे. सो ह्याच्या पुढे पुढे जात राहणं हळूहळू हे महत्वाचं आहे. आणि माणूस म्हणून मी माझ्या क्वालिटीज काही वाढतात का, म्हणजे मी काल जेवढ्या आळशीपणाने काम करत होतो आज टाइम मॅनेजमेंट जमतंय का मला, तो ह्या गोष्टींमध्ये मी इम्प्रूव्ह होत गेलो तर मला वाटतं हे सक्सेस आहे माझ्यासाठी.
नक्कीच नक्कीच. आणि जर आपण युट्यूब म्हणालो किंवा कोणताही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणालो तर फर्स्ट थिंग दॅट कम्स टू अवर माइंड इज द नंबर ऑफ फॉलोअर्स. तो नंबर एक लक्षात येतो आणि कधीतरी आपण त्या आर्टिस्टला त्या नंबरवरनही जज करतो. तो मुळात कदाचित खूप छान जास्त चांगला आर्टिस्ट असेल, बट इज नंबर्स आर नॉट रिफ्लेक्टिंग इट. तर त्यामुळे कुठेतरी आपण त्याला जज करतो. तर या नंबर गेम विषयी तुझं काय म्हणणं आहे?
मला वाटतं आर्टिस्टने पण हा विचार करायला हवा की इंटरनेट आणि युट्यूब किंवा इंस्टाग्राम कुठल्या फेज मध्ये. आपण बरेच जण चूक काय करतात की त्यांना वाटतं की फ्रीडम, आता जसं आपण पहिल्यांदा म्हणाला फ्रीडम आहे, युट्यूबवर फ्रीडम आहे, पण हे पण लक्षात घ्यायला हवं की ते एक वेगळी कम्युनिटी ऑलरेडी इस्टॅब्लिश आहे, ते सुद्धा स्वतः एका फेज मधून चाललंय. तर ती फेज समजून घेणं गरजेचं आहे आणि ती फेज इतकी पटापट बदलत असते. म्हणजे काही वर्षांपूर्वी स्केच खूप चांगले चालायचे, आता हळूहळू ह्या वर्षांमध्ये बघ काही दोन तीन की रिएक्शन व्हिडिओ खूप चांगले चाललेत. रिएक्शन व्हिडिओ हा वेगळा फॉर्मॅट अचानक लोकांना जाणवायला लागलाय की हो इथेही पैसे कमवता येतात आणि अजून ते होत जाईल. सो मराठीमध्ये ती फेज वेगळी आहे. सो नंबर कमी कधी असतात, एकतर तुम्ही काळाच्या पुढे खूप काहीतरी कॉन्टेंट क्रिएट करत असाल तेव्हा असं होतं, और तुम्ही काळाच्या खूप मागे काहीतरी करत असाल तर होतं. जर तुम्ही काळा सोबत राहत असाल, जे खूप अवघड आहे की वर्तमान राहणं अवघड आहे लोकांना, सो ते जर तू करून जर कॉन्टेंट क्रिएट करत असेल तर मला वाटतं गॅरंटी नंबर येतात.
हो राईट, व्हेरी ट्रू. आय थिंक म्हणजे काळाबरोबर चालण्यातच मजा आहे.
हो तू खूप पुढे पण करत राहिलास. आता जसे एआयबीची काही स्केचेस आहेत जे खूप पुढचे आहेत आणि त्याचा त्यांना प्रॉब्लेमही झालाय बऱ्याचदा, किंवा त्यामुळे कॉन्ट्रोवर्सीज क्रिएट झाल्या होत्या, कारण त्यांनी बाउंड्री पुश केल्या मान्य आहे, पण ते खूप डायरेक्ट पाचव्या माळ्यावर जम घेतली होती त्यांनी. त्यावेळी युट्यूब खूप सुरुवातीच्या काळात होतं. सो हे न करता हळूहळू गोष्टींसोबत जाणं मला वाटतं महत्वाचं आहे.
नक्कीच. आणि एक अजून एक कॉन्सेप्ट एक येतोय ड्यू टू द सोशल मीडिया, दॅट इज एज ऑफ अन आर्टिस्ट. कारण की जर तू बघितलं जेव्हा युट्यूब चालू झालं आणि इव्हन इफ यू कम्पेअर गेले 5 वर्ष जो आर्टिस्ट कन्सिस्टंट होता, लोक त्यांना खूप प्रतिसाद द्यायचे, खूप चांगलं चाललं त्याचं, पण कुठे ना कुठे आता तो कालबाह्य झालाय. दिस इज नाउ समवन एल्स हू हॅज कम अप एंड टेकन दिस पोझिशन. तर ते एज ऑफ आर्टिस्ट विषयी तुझं काय म्हणणं आहे?
यार हे मी कालच कोणाशी तरी बोलत होतो की काही वर्षांपूर्वी जे युट्यूबर होते ते आता लांब लांब पर्यंत कुठेच दिसत नाहीयेत. तर मला वाटतं की एज काय असावं आणि कधी सुरू करावं ह्याच्याविषयी मला नाही वाटत मी बोलावं, कारण हे खूप वैयक्तिक निर्णय आहे. स्वतःला जेव्हा वाटतं लाईक तू माणूस म्हणून तुला क्लिक होतं तेव्हा ते सुरू करावं. ऑनेस्टली तू लहान वयात सुरू करत असेल तर पुढे पुढे तुला इंटरनेट सोबत इव्हॉल्व होणं सोपं जातं. आणि असंही नाहीये की तू खूप उशिरा सुरू करत असेल वयाच्या, तरी ते चुकीचं आहे. सो मला वाटत नाही की असं स्पेसिफिक एज काही त्याला असावं, पण काही वर्षांपूर्वी दिसत नाहीये. मला वाटतं तुम्ही जर इव्हॉल्व नाही होत गेला, उद्या समजा मी सुद्धा आता काळाविषयी म्हणतोय मी, पण समजा आधी चित्रपट असायचे आठवते प्रत्येक शुक्रवारी ट्रेंड चेंज व्हायला व्हायचा चित्रपटांमुळे, पण आता असं नाहीये. आता एक मीम असतो जो ट्रेंड चेंज करून टाकतो सगळ्या. सो ही इतकं फ्लक्च्युएटिंग राहिलंय. सो त्याच्यासोबत जर मी नाही राहिलो तर मी कालबाह्य होणार, मी आउट ऑफ डेट जाणार. सो जे आता नाही दिसत आहेत, कदाचित एकतर त्यांचे बिझनेस प्लॅन चांगले नसतील और ते काळासोबत नाही राहिले म्हणून ते बाहेर पडले. आणि हे पण आहे की थोडंफार नाही का आपण प्रोडक्ट सारखं ट्रीट करतात आर्टिस्टना, ज्या कुठल्या मोठ्या म्हणजे मार्केट जे ट्रीट करतात. समजा मला एक कॉमेडी करणारी मुलगी आहे आणि एक समजा फॅशन डिझायनिंग करणारी मुलगी आहे, पण जी कॉमेडी करणारी मुलगी आहे ती फॅशन डिझायनिंगचे पण प्रोडक्ट विकू शकते, तर ऑब्व्हियसली सगळे ब्रँड तिच्याकडे येतात. आणि जी फक्त फॅशन ब्लॉगिंग करणारी आहे युट्यूबर, ती थोडी थोडी आपोआप कालबाह्य होते, कारण प्रोडक्ट म्हणून ही गोष्ट एक्स्ट्रा काहीतरी देते मला. सो स्वतः अजून ऍड होत राहणं, काहीतरी नवीन देत राहणं लोकांना, आणि स्वतःमध्ये पण इम्प्रूव्ह करणं महत्वाचं आहे, जेणेकरून तुम्ही नाही जाणार बाहेर.
एक्झॅक्टली. आय थिंक हा री इन्व्हेन्शन जे आहे आणि एक्स्ट्रा क्वालिटीज ऍड करणं ते फार महत्वाचं आहे.
हो अरे हे गरजेचंच आहे, कारण ते प्लॅटफॉर्म डिमांड करतात.
नक्कीच नक्कीच. आणि व्हॉट आर द फ्यू थिंग्स दॅट यू वुड लव्ह टू सी चेंजिंग इन द इंडस्ट्री? आपण कारण का ऍज अ कॉन्टेंट क्रिएटर आपल्याला वाटतं की नाही या काय काही गोष्टी आहेत ज्या चेंज झाल्या तर नक्कीच माझ्यासाठी किंवा माझ्याबरोबरच्या अनेक कंपेनियन्सला फार इझी पडेल. तर काय अशा फ्यू चेंजेस यू वुड लाईक टू सी चेंजिंग इन द इंडस्ट्री?
लाईक प्रॉपर इंडस्ट्रीमध्ये मराठीमध्ये म्हणत असेल किंवा इन जनरल म्हणत असेल तर मला वाटतं वर्क एथिक्स जरा चेंज व्हायला हवेत. किंवा स्वतः काही माणसं स्वतःच्या वेळेची व्हॅल्यू करत नाही, दुसऱ्यांच्या वेळेची व्हॅल्यू करत नाही, तर हे थोडंफार बदलायला हवं. दुसरी गोष्ट, आपण दरवेळी वय आणि काय म्हणतात त्याला एक्सपिरियन्स ह्याचं नातं जोडायला बघतो, जे चुकीचं आहे आणि जे अजूनही होतं की एखाद्याचं वय समजा 17-18 असेल तर आपण त्याला मोजतच नाही, त्याचा अनुभव आपण धुडकावून लावतो, तर ते खूप चुकीचं आहे. तुम्ही किती वय कमी और जास्त असू द्यात, त्याचा एक्सपिरियन्स हा त्याने किती काम केले आणि एक्सपेरिमेंट त्याच्या थोड्या आयुष्यात केले ह्यावर डिपेंड करतो. सो त्याची किंमत करणं गरजेचं आहे. आज समजा एखादा 18-19 वर्षाचा मुलगा प्रोड्युसर व्हायला निघाला तर मार्केटमध्ये त्याला कोण उभंच नाही करत माहिती. हे चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही त्याच्या विजन, तुम्ही वयावर विश्वास ठेवण्यापेक्षा विजनवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि तो काय प्लेटवर नवीन घेऊन येतो हे बघणं गरजेचं आहे. सो हे ह्या गोष्टी थोड्या चेंज झाल्या तर नवीन मुलांसाठी खूप काहीतरी चांगलं होईल.
राईट. आणि बऱ्याचशा लोकांना असा इगो फार असतो आणि मला वाटतं की त्या लोकांनी जर थोडं लाईटली घेतल्या थिंग तर आय थिंक इट विल बी अ बेटर वर्क प्लेस टू वर्क.
हो. आणि जर ते नाही त्यांनी केलं आणि त्यांनाही थोडंफार काही जणांना हे जाणवतंय त्यांनी ते नाही केलं तर ते सुद्धा तेच आहे. तुम्ही काळाच्या बाहेर निघून जाणार
आहात.
कारण जे नवीन लाट इंटरनेटची येते ती येतेच आहे. जे त्यांच्या सोबत राहतील ते सोबत नाही ते बाजूला पडणार असते.
हो. आणि तो खाली फुगटचा इगो घेऊन मला तरी नाही वाटत की द पर्सन विल कम बॅक टू यू. जर तुम्ही इगो दाखवला तर डेफिनेटली देर आर 10,000 मोर इन द इंडस्ट्री.
हो. आणि तुम्ही स्वतःच नुकसान करून घेताय. कारण मी स्वतः बघतो की तुम्ही जेवढ्या लहान मुलांसोबत काम करता तुम्ही नवीन शिकता गोष्टी, कारण ते खूप अपडेटेड असतात तुमच्यापेक्षा.
राईट. व्हेरी ट्रू. आणि आता सगळ्यात महत्वाचा विषय जो आपण म्हणतो की मनी मॅटर्स. ओके. त्याविषयी मला खरंच जाणून घ्यायचं तुझ्याकडून की व्हॉट इज युअर वे ऑफ जनरेटिंग रेव्हेन्यू आणि कुठे तू कॉम्प्रोमाइज करत असतो. कारण का जसं की आपण म्हणालो की जर तू थिएटर्समध्ये काम करत असेल किंवा एका फिल्म मध्ये काम करत असेल तर तुला स्वतःच डोकं कुठेतरी कॉम्प्रोमाइज, स्वतःचे आयडियाज तुला कॉम्प्रोमाइज करावे लागतात आणि यू हॅव टू गो विथ द डिरेक्टर बिकॉज ही इज पेईंग यू. तर असं तुला कुठेतरी तू कॉम्प्रोमाइज करतोस का की इन ऑर्डर टू जनरेट मोर रेव्हेन्यू?
काही ठिकाणी करतो. आता मोस्टली असं होत राहिलंय मागच्या 2 वर्षांमध्ये की मी एक काम मला असं मोठं येतं की जिथे मी थोडं कॉम्प्रोमाइज करतो आणि पण ते मला खूप पैसे मिळवून देतं जेणेकरून माझे 6 ते 7 महिने निघू शकतात. त्यामुळे त्या 6-7 महिन्यात मी हवं ते चांगलं काम करतो आणि ते काम मला नवीन काम मिळवून देतं. सो आतापर्यंत तरी असं झालंय की खूप कमी वेळा मला मनाविरुद्ध काम करायला लागलंय आणि हे नशिबाने झालं काय माहिती पण हे झालंय. आता मी आणि असं आहे की मी खूप गोष्टी करतोय ना, म्हणजे असं नाही की फक्त मी ऍक्टिंग करतोय. त्यामुळे ऍक्टरला कसं की समजा मनासारखा रोल नाही मिळाला चल हा रोल कर सिरियल कर हे करावं लागतं. स्टँडअप पण करतोय मी, ऍक्टिंग पण करतोय मी, इंस्टावर वाईन सुद्धा करतोय किंवा मी आता एक फिल्मचे डायलॉग लिहितोय. सो मी सोर्स खूप ठेवले तसे जेणेकरून मला क्वालिटी वाईज कॉम्प्रोमाइज कुठे करावा नाही लागणार.
नक्की. आय थिंक हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे आणि आय थिंक वी शुड बी ओपन टू दिस ट्राईंग न्यू थिंग्स की कुठे कुठे आपण इव्हॉल्व्ह होऊ शकतो आणि कोणत्या नवीन गोष्टी आपण शिकू शकतो ते.
हो. कारण फक्त तुम्ही एकच गोष्ट करत बसाल तर काय माहिती ती कधी, आज असं आहे की डिजिटलायझेशनमुळे कुठली गोष्ट कालबाह्य होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे हा म्हणजे
तुझ्या डोक्यात तेच आहे का टिकटॉकचं जे माझ्या डोक्यात आहे?
हा रे थोडंफार आहे. कारण आता मी तुला माझा आमचा अनुभव सांगतो. स्टँडअप जे आमचे बीट असतात त्याचा ऑडिओ घेऊन काही टिकटॉकर्सनी परफॉर्म केले ते व्हिडिओ आणि त्यांचे व्ह्यूज मिलियन मध्ये आहेत आणि त्यांच्याकडे ब्रँड वगैरे आहेत.
ओके.
सो आमचं असं ना की भाई जोक पण आम्ही लिहिला होता त्याचा ऑडिओ पण आमचा आहे आणि तुम्ही जस्ट लिपसिंग करता त्यावर तर मग पण मग हे पण तू त्याला दोष देऊ शकत नाहीये. त्यांनी अपॉर्च्युनिटी दिसली ते आहे त्या गोष्टीत खूप चांगलं करतात. पण जर तू त्याच्या त्या बाबतीत तू स्वतःला अपडेट करणं गरजेचं आहे की बाबा हे आपल्यासोबत होऊ नये म्हणून तू काय करू शकतोस. हे थोडंफार करत राहणं कलाकारांना गरजेचंच आहे.
डेफिनेटली. आणि क्रेडिट, आय थिंक ड्यू क्रेडिट शुड बी गिव्हन. एक महत्त्वाचं
हा ती एक खूप तेच टिकटॉकच्या 2 गोष्टी चांगल्या आहेत पण असं की 100 गोष्टी वाईट आहेत.
आणि आय रिअली टू नो फ्रॉम यू की व्हॉट आर द थिंग्स दॅट रिअली सक द जॉय आउट ऑफ युअर वर्किंग. कुठेतरी तुझं काम करणं तुला फार थोडं बोरिंग होत जातं किंवा तुला इंटरेस्ट राहत नाही, कोणत्या त्या गोष्टी आहेत तुला फार त्रास देतात काम करताना?
आता तरी असं काही नाहीये रे. मी खरंच सांगतोय म्हणजे तेच आहे की मी मला काम चूज करताना काही कॉम्प्रोमाइज नाही केले मी आतापर्यंत कधीच. त्यामुळे कधी बोर नाही होत कुठलंही काम करताना. हा आता कन्सिस्टन्सी हा प्रकार जो आहे त्याच्यामुळे थोडा कंटाळा येतो पण तो खूप बेसिक कंटाळा आहे. जर एखादं खूप चांगलं सुचलं म्हणजे आताच आपला फोन कॉल होण्याच्या आधी असं होतं की मला आज वाईन पोस्ट करायचे काही करून पण माझ्याकडे काहीच नव्हतं. पण मला असं बसल्या बसल्या सुचलं म्हणलं शूट करू, हे शूट करून टाकलं तर खूप अचानक फ्रेश वाटायला लागलं. असं अजिबात नाहीये की कुठल्या गोष्टीचा कंटाळा येतो. आता मी सगळ्यात बेस्ट फेज मध्ये आहे माझ्या
आर्टिस्ट. खरंच. आणि आय थिंक आपण म्हणतो ना इट्स बॉर्न टू ऍक्ट, सो यू आर बॉर्न टू बी अ कॉन्टेंट क्रिएटर सुशांत.
हा यार म्हणजे तसं म्हणूयात आपण हवं तर.
नक्कीच. आणि माझा खरंच शेवटचा प्रश्न तुला असा की तू काय अडवाईस देशील फॉर ऑल द अपकमिंग आर्टिस्ट आणि द पीपल हु आर लाइकिंग गो हु आर युअर वेल विशर्स, त्यांना काय सांगशील तू?
ऑनेस्टली अडवाईस असं काही देण्यासारखं नाहीये. म्हणजे तुम्ही लाईक एक तर तरुण मुलं जी असतात किंवा नवीन मुलं जी काम करणारे असतात ते हुशार असतात, फक्त त्यामुळे त्यांना माहिती आहे त्यांना काय करायचं. फक्त एक गोष्ट मला जाणवते की लाईक जसं तू सुरुवातीला विचारलं सक्सेसचे डेफिनेशन काय, तर कुठलाही नंबर सिल्वर बटन आणि हे बटन ह्याला सक्सेसचं डेफिनेशन करून ठेवू नका. एवढं मला वाटतं की यश अपयश हे पर्सनल गोष्ट असू द्या, त्याचा कुठेही तुमच्या वैयक्तिक म्हणजे लाईक करिअर हा आयुष्याचा छोटासा भाग आहे, करिअर हे आयुष्य नाहीये. सो त्याला छोटासा भाग म्हणून ट्रीट करा, तिथलं यश अपयश हे तेवढ्यापुरतं ट्रीट करा. स्वतःच मेंटल हेल्थ, घरची लोक हे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, त्याच्यावर फोकस करा आणि खुश राहा बस एवढंच.
खरंच खरंच. आणि ऑल ऑफ अ सडन लाईक यु नो की 6 महिन्यापूर्वी जो म्हणालास की तू स्केचेस करायचा आणि यू वर इन सिंक विथ भाडी पाणी जो आजही तू आहेस आणि खूप उत्कृष्ट काम करतोय, आणि ऑल ऑफ अ सडन हे तू जेव्हा तुला हे सेलिब्रिटी स्टेटस मिळते की युअर गोइंग ऑन डिफरंट डिफरंट प्लॅटफॉर्म आणि स्वतःबद्दल सांगतोय, कसं वाटतंय? आय मीन हाउ इज द फिलिंग ऑफ बिंग अ स्टार?
स्टार नाही रे, मला खूप चांगलं वाटतं. आता स्टार नाही म्हणता येणार पण जस्ट पॉप्युलर म्हणू आपण आता पुरत
राईट.
पण मला चांगलं वाटतंय की कुणाला तरी माझ्या आयुष्यात माझ्या प्रोसेस विषयी जाणून घेण्याची इच्छा आहे, आणि खूप जबाबदारी पण वाटते की मी असं काहीतरी न बोलता कामा नये जेणेकरून कुणीतरी मिसलीड होईल. भले मला दोन लोक ऐकणार असतील पण ते मिसलीड नको व्हायला. सो आणि ऑन द अदर हँड मला वाटतं की ते डोळेसपणे ह्या क्षेत्रात उतरतील. सो असे अशा प्रकारे मी माझी जर्नी सांगेन जी खरंच आहे. पण सो हा खूप प्रयत्न आहे माझा आणि खूप छान वाटतं बेसिकली मला.
खूप छान खूप छान. आणि सुशांत खरंच खूप छान वाटतं तुझ्याशी बोलून. आणि म्हणजे नेहमी मी युट्यूब ओपन केल्यानंतर आय सबस्क्राइब युअर चॅनल सुशांतचे व्हिडिओज बघणार, आणि मला खरंच एक वाटत होतं की अरे यार एक दिवस आपण सुशांतला इंटरव्ह्यू करूया त्याशी गप्पा मारूया, आणि तो हा क्षण आला म्हणून थँक्यू सो मच सुशांत.
वाव थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. मला बोलवल्याबद्दल तुझे मनापासून आभार आणि आय होप तुला मजा आली असेल गप्पा मारता.
खूप मजा आली, मी खूप हसलो आणि आपण खरंच खूप मजा केलेली आहे.
thank you so much
and all the wonderful audience of House of Joe season 2, do check out this wonderful episode with Sushant Gadge and stay tuned to House of Joe season 2, your unbounded dose in association with Pan Out Media. Thank you.
इस Hubhopper original को सुनने के लिए आपका शुक्रिया. अगर आप भी अपना podcast launch करना चाहते हैं तो Hubhopper Studio website पे register करें और 1 मिनट के अंदर अंदर अपना खुद का podcast launch करें. यही नहीं, स्टूडियो देता है आपको पूरी आजादी कहीं भी कभी भी अपना पॉडकास्ट लॉन्च करने की सिर्फ 3 आसान स्टेप्स में. तो साथ में अपना पॉडकास्ट शुरू करने के लिए तैयार, जस्ट हॉप ऑन हब हॉपर, सिंपली कंटेंट.
Step into modern luxury at Langham in Grandview. Your boutique Studio Plus suite awaits with a premium kitchen, spa-inspired bathroom, and elevated finishes throughout. Just steps from your door, lounge poolside in a private cabana, unwind in the hydrotherapy spa, perfect your swing with virtual golf simulators, or visit the fitness center for a Peloton ride. Availability at Langham is limited. Reserve your Studio Plus suite today at livepreferred.com.